नमस्कार, आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरां विभागावरवीं स्नेहा नायक तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. बांगलादेशातल्या अशांतताये मजगतीं भारत आपल्या परराष्ट्र वेव्हारा संबंदातल्या मोहिमेअंतर्गत थंय आशिल्ल्या भारतीय नागरिकांकडेन सेगीत संपर्कात आसा. विदेश वेव्हार मंत्री डॉ एस जयशंकर हांणी संसदेच्या दोनूय सभाघरांनी स्वता विधान करतना सांगले, ह्या वेळार सुमार 19,000 भारतीय नागरिक बांगलादेशात आसात, जातूंत 9,000 विद्यार्थ्यांचो आसपाव आसा. भारतीय उच्च आयोगाच्या सल्ल्याप्रमाण फाटल्या महिन्यात व्हडा संख्येन विद्यार्थी भारतात परतल्ले अशें डॉ जयशंकर हांणी सांगले. बांगलादेशाच्या प्रस्नाचेर चर्चा करपा खातीर आयज सरकारान सर्वपक्षीय बसका आपयल्ली. नवी दिल्लीत जाल्ले बसकेत विदेश वेव्हार मंत्री डॉ एस जयशंकर हांणी फुडाऱ्यांक बांगलादेशात चालू आशिल्ल्या घडामोडीविशीं आनी मोहिमेविशीं म्हायती दिली. सोशल मीडिया पोस्टात डॉ जयशंकर हांणी सर्वपक्षीय बसकेत एकमतान सहकार्य आनी समजून घेतिल्ले खातीर तोखणाय केली. हे बसकेत संरक्षण मंत्री राजनाथ सिंग, घरमंत्री अमित शहा, संसदीय वेव्हार मंत्री किरण रिजीजू, केंद्रीय मंत्री आनी भाजपाचे अध्यक्ष जेपी नड्डा, लोकसभेचे विरोधी पक्ष फुडारी राहुल गांधी आनी हेर बसकेत वांटेकार जाल्ले. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू सध्या फिजीची भेटेर आसात. तांका आयज द कंपेनियन ऑर्डर ऑफ फिजी हो फिजीचो सर्वोच्च नागरी पुरस्कार भेटयलो. फिजीचे राष्ट्राध्यक्ष विलियम काटोनिवेरे हांणी ह्या पुरस्कारान राष्ट्रपती मुर्मू हांका सन्मानीत केल्यो. फिजीच्या लष्कराकडल्यान मुर्मू हांका गार्ड ऑफ ऑनर लेगीत दिलो. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हांणी भारत फिजी संबंध घटमूट करपा संबंधात फिजीचे राष्ट्राध्यक्ष विलियम काटोनिवेरे आनी प्रधानमंत्री सिटीवनी राबुका हांचेकडेन चर्चा केली. फिजीची राजधानी सुवात आयज सकाळी मुर्मू हांणी भारतीय समुदायाक संबोधित केलो. फिजीत फाटल्या वर्सा फेब्रुवारीत भारताच्या सहकार्यान सुरू केल्ल्या सौर प्रकल्पाची राष्ट्रपतींनी पळोवणी केली. लोकसभेत आयज अर्थिक विधेयक 2024 विचार आनी मान्यताये खातीर घेतला. चर्चेची सुरवात करतना काँग्रेसीचे डॉ अमर सिंग हांणी केंद्रीय अर्थसंकल्पात फकत उंचेल्या वर्गांक थकाय दिल्ल्याचो आरोप केलो. मध्यम आनी कमी येणावळ आशिल्ल्या वर्गांच्या लोकांचो विचारूच करूंक ना अशें तांणी म्हळां. देशाची शेती वाढ उणी जायत आसा. शेतकारांची येणावळ दुपेटीन वाढोवपा बाबतीत डॉ सिंग हांणी प्रस्न केलो. मेक इन इंडिया संकल्पनेअंतर्गत 27 उत्पादन आनी सेवा क्षेत्रांक लाव मेळटलो अशी माहिती वाणिज्य आनी उद्देग राज्यमंत्री जितीन प्रसाद हांणी आयज लोकसभेत दिल्ल्या लेखी जापेत दिली. हातूंत एरोस्पेस आनी संरक्षण, ऑटोमोटीव आनी ऑटो कॉम्पोनंट, पर्यटन आनी सरबराय, जैवीक तंत्रगिन्यान आनी शिक्षण सेवा मळांक लाव जातलो. गुंतवणूक सोपी करपाक आनी नवनिर्मितीक पोसवण दिवपाक मेक इन इंडिया संकल्पनेचो 25 सप्टेंबर 2014 वर्सा शुभारंभ जाल्लो अशें राज्यमंत्री जितीन प्रसाद हांणी सांगले. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी येवजणेखाला आतां मेरेन 11 कोटी परस चड लावार्थी शेतकारांक 3.24 लाख कोटी रुपया दिल्यात अशें केंद्र सरकारान आयज सांगले. केंद्रीय शेती आनी शेतकार कल्याण राज्यमंत्री रामनाथ ठाकूर हांणी लोकसभेत लेखी जाप दितना सांगले, आतां मेरेन डीबीटी वरवी लावार्थ्यांक 17 हप्ते सोडल्यात. प्रधानमंत्री किसान येवजणे खाला वर्साक 6,000 रुपयांचो अर्थिक फायदो लावार्थ्यांक 3 हप्त्यांनी दितात अशें ताणें सांगले. सुदानात वादळी पावस आनी हुंवाराक लागून सुमार 32 जणांक मरण आयले आनी 107 जण जखमी जाले. सुदानाच्या भलायकी मंत्रालयान सांगला, पावस आनी हुंवाराक लागून 7 राज्यांक त्रास जाला आनी 5,500 वयर घरांचे लुकसाण जाला. फुडले 2 ते 3 दीस अस्तंत उत्तर आनी उदेंत भारतात नेटान पावस पडटलो असो अदमास भारतीय हवामान खात्यान उक्तायला. हिमाचल, अस्तंत बंगाल आनी सिक्कीमात आयज नेटान पावस पडटलो आनी ह्या म्हयन्याच्या 10 तारीख मेरेन अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालय, नागालँड, मणिपूर, मिझोराम आनी त्रिपुरात पावस पडटलो असो भारतीय हवामान खात्याचो अदमास आसा. इतल्यान राष्ट्रीय खबरो हांगा सोंपता.